Super Hits 93.5 Red FM और Morning Number One में देर रुद्रा है तुम छह सुबह
Morning Number One पर
आठ का तीन मध्य भरपूर गोष्टी पाहायला मिळतात. स्पेशली T20 मॅचेस मध्ये नवीन विक्रम आपल्याला अनुभवायला मिळत आहे. तर रोहित शर्माचा कालचा फॉर्म कडक, 44 बॉल्स मध्ये 62 रन्स, क्या बात आहे. शतक एक झालेला आहे, डिकॉक नीचे केलेला आहे, पण ते कालच्या मॅच मधलं नव्हतं, त्याआधीच होतं. बघूयात आता पुढे आणखीन आपल्याला काय काय नजारे पाहायला मिळणार. एक नजारा अत्यंत चिंता लावणारा आहे, त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेली घटना. गाभाऱ्यात प्रवेशावरून परत एकदा धुमश्चक्री पाहायला मिळाली. स्वराज्यच्या महिलांना धक्काबुक्की करण्यात आली, मारहाण करण्यात आली. 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या एकूण प्रकारासंदर्भात पाहायला मिळत आहेत. काय निर्णय होतो सगळ्या गोष्टींचा, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागू नये. पण नाशिक खऱ्या अर्थानं एक जागरूक नागरिक म्हणून मला एक गोष्ट खरं सांगावीशी वाटते की येस, ह्या प्रकारासंदर्भात कुठच्याही स्वरूपातले मेसेजेस, कोणाला हर्ट होईल असं काही लिहून स्प्रेड करू नका, कुठचीही चुकीची बातमी स्प्रेड करू नका. या गोष्टी रोखणं आपल्या हातात आहे. आणि जर कोणी तुम्हाला अशा स्वरूपाचे काही मेसेजेस करत असतील, तुमचा कुठलाही टेक असेल, तुम्ही कोणाच्याही बाजूनं असाल, तर जरा संभावून राहा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे. नाशिकच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गोष्टी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उज्जैनमध्ये सुद्धा करण्यात आल्या आहेत. आणि उज्जैनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये, काही आखाड्यांमध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. एकूणच सिक्युरिटीला प्राधान्य दिलं गेलेलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये करण्यात आलेल्या सगळ्या अरेंजमेंट्स पाहून मग तिकडल्या अरेंजमेंट्स केल्या गेल्या आहेत. तिकडं कसं मॅनेजमेंट होती त्याचा अभ्यास करून तिकडची मॅनेजमेंट आहे. एकूणच त्या कुंभमेळ्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्याच आहेत. बट थोडीही देर मे चार सुपर हिट ट्रॅक्स बॅक टू बॅक, एन्जॉय अँड जिंदगी के बारे में खूबसूरत सा लिखा लेके थोडी देर मे आएंगे.